श्री गणेशाय नमः। अध्यात्म रामायण अरण्यकांड प्रथम सर्ग विराट वध। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, नंतर त्या दिवशी तेथे अत्रींच्या आश्रमात राहून दुसरे दिवशी प्रातःकाळी स्नान करून व मुनींचा निरोप घेऊन रामाने प्रयाण करण्याची तयारी केली। राम म्हणाले, अहो मुनी, मुनीमंडळीने सुशोभित अशा दंडकारण्यात आम्ही सर्वजण जाणार आहोत, तुम्ही आम्हाला अनुज्ञा द्यावी, तसेच दंडकारण्याचा मार्ग दाखवण्यासाठी आपण शिष्यांना आज्ञा द्यावी। रामांचे वचन ऐकल्यावर महायशस्वी मुनी मोठ्यांदा हसून रघुश्रेष्ठ रामांना म्हणाले, अहो रामा, देवांचा आश्रय असणाऱ्या अहो रामा, तुम्ही सर्वांना मार्ग दाखवणारे आहात, तुम्हाला मार्ग दाखवणारा कोण असेल बरे? तथापि यावेळी लोकव्यवहाराप्रमाणे वागणाऱ्या तुम्हाला माझे शिष्य मार्ग दाखवतील, असे सांगून आणि शिष्यांना आज्ञा करून मुनी व रात्री स्वतःच काही अंतर रामाबरोबर गेले। मग रामाने त्यांना मोठ्या प्रेमाने परत जाण्यास सांगितल्यावर अत्री स्वतःच्या आश्रमाकडे परत गेले। फक्त एक कोस अंतर गेल्यावर रामांना एक फार मोठी नदी दिसली। तेव्हा कमलनयन राम अत्रींच्या शिष्यांना म्हणाले, हे बटुनो, ही नदी पार करून जाण्यास काही उपाय आहे की नाही? तेव्हा ते शिष्य म्हणाले, अहो रघुनंदना, येथे एक फार बळकट नौका आहे, येथे आम्हीच तुम्हासमोर सर्वांना तिच्यामध्ये बसून क्षणात नदीच्या पलीकडील तीराला नेऊ। त्यानंतर सीता, राम व लक्ष्मण यांना नौकेत चढवून मुनिकुमाराने एका क्षणात त्या सर्वांना नदीच्या पहिल्या तीराला पोहोचवले। मग रामाने त्यांची प्रशंसा केल्यावर ते सर्व मुनिकुमार नंतर अत्रींच्या आश्रमाकडे परत गेले। त्यानंतर ते दोघे एका भयानक अरण्याजवळ आले। रातकिड्यांच्या झंकाराच्या नादाने निनादित झालेल्या नाना प्रकारच्या वन्य पशूंच्या समूहाने भरलेल्या सिंह, वाघ इत्यादी हिंस्र पशूमुळे भयंकर वाटणाऱ्या, भयंकर रूप असणारे राक्षस राहत असलेल्या आणि रोमांचकारक अशा त्या भयंकर वनात शिरल्यावर श्री रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, आता यापुढे आपण दोघांनी सावधपणे जावयास हवे। धनुष्याला प्रत्यंच्या जोडून आणि हातात बाण घेऊन मी पुढे चालत राहतो आणि माझ्या मागे तू धनुष्य धारण करून ये। ज्याप्रमाणे जीवात्मा आणि परमात्मा यामध्ये माया असते, त्याप्रमाणे आपल्या दोघांच्या मध्ये सीता असू दे। हे हरिदमना लक्ष्मणा, तू सावधपणे सगळीकडे दृष्टी फिरवत राहा। आपण पूर्वी ऐकल्याप्रमाणे या दंडकारण्यात राक्षसांचे फार मोठे भय दिसून येत आहे। अशा प्रकारे परस्पराशी बोलत ते दोघे दीड योजन म्हणजे सहा कोस अंतर चालून गेले। त्या ठिकाणी कल्हार, कुमुदे आणि कमळे यांनी भरलेली एक पुष्कळणी होती। कमळे व शीतल पाणी याने शोभणारी दिसत होती। नंतर जवळ जाऊन आणि तिचे स्वच्छ व शीतल पाणी पिऊन जवळच्या एका वृक्षाच्या छायेखाली ते तिघे क्षणभर विसावले। त्यावेळी त्यांना दिसले की एक भयानक महासामर्थ्यशाली राक्षस येत आहे। त्याच्या मुखात तीक्ष्ण दाढा होत्या, आपल्या गर्जनाने तो इतरांना भिवित होता आणि त्याच्या डाव्या खांद्यावर ठेवलेल्या शूलाच्या टोकावर विद्ध केलेली अनेक माणसे लोंबत होती आणि तो वनात राहणारे अनेक हत्ती, वाघ, रेडे यांना खात येत होता। त्याला पाहिल्यावर प्रत्यंच्या जोडलेले धनुष्य हातात घेऊन रामचंद्र लक्ष्मणाला म्हणाले, अरे बंधू, बघ, प्रचंड शरीर असणारा हा राक्षस जवळ येत आहे। भित्र्या माणसांच्या ठिकाणी भय निर्माण करणारा हा राक्षस समोरून आपल्याकडे तोंड करून येत आहे। हे लक्ष्मणा, धनुष्य सज्ज करून तू तयारीत उभा रहा। हे जनकनंदिनी, तू भिवू नकोस, असे सांगून व धनुष्यावर बाण चढवून श्रीराम एखाद्या पर्वताप्रमाणे निश्चल उभे राहिले। त्यावेळी श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी यांना पाहिल्यावर मोठ्याने हसून हा हा करीत भीती दाखवीत तो राक्षस म्हणाला, अरे पोरानो, तुम्ही मुनींचा वेष आणि बाण, भाते, जटा, वल्कले धारण केली आहेत। तुमच्याबरोबर एक स्त्री आहे, तुम्ही मला फार मदनमत्त दिसता। तुम्ही दोघे कोण आहात? खरोखर तुम्ही सुंदर असे दोघे माझ्या तोंडात जाणाऱ्या घासाप्रमाणे आहात। हिंस्र प्राण्याने भरलेल्या या घोर वनात तुम्ही कशासाठी आला आहात? राक्षसाचे वचन ऐकल्यावर हसत हसत श्रीराम त्याला म्हणाले, मी राम आहे आणि हा माझा धाकटा लाडका भाऊ लक्ष्मण आहे, तसेच मला प्राणाप्रमाणे प्रिय असणारी ही सीता माझी भार्या आहे। पित्याचे वचन शिरोधार्य मानून तुमच्यासारख्यांना शिक्षा करण्यासाठी आम्ही वनात आलो आहोत। श्रीरामांचे वचन ऐकल्यावर त्याने प्रचंड हास्य केले आणि तोंडाचा आ वासून झटकन त्याने आपला शूल हाती घेतला। तो म्हणाला, अरे रामा, जगामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या मज विराधाला तू जाणत नाहीस का? माझ्या भयामुळेच हे वन सोडून सर्व मुनी येथून पळून गेले आहेत। तेव्हा आता जर तुम्हाला जिवंत राहण्याची इच्छा असेल तर येथेच स्थितीला सोडून देऊन शस्त्रे फेकून देऊन तुम्ही दोघे इथून पळून जा, नाहीतर मी तुम्हा दोघांना पटकन खाऊन टाकेन. असे बोलून सीतेला पकडण्यासाठी तो धावत येऊ लागला. तेव्हा मोठ्याने हसत हसत श्रीरामाने एका बाणाने त्याचे दोन्ही बाहू तोडून टाकले. तेव्हा क्रोधाने तो आपले विकराळ मुख उघडून श्रीरामचंद्राकडे धावत सुटला. त्यावेळी आपल्याकडे धावत येणाऱ्या त्या विरासाचे दोन्ही पाय श्रीरामाने तोडून टाकले. हे कृत्य म्हणजे एक अद्भुत कार्य होते. त्यानंतर आपल्या मुखाने श्रीरामांना गिळण्यास तो विराज एखाद्या सापाप्रमाणे पुढे येऊ लागला. तेव्हा भगवान श्रीरामाने एका अर्धचंद्राकार बाणाने त्याचे प्रचंड मस्तक तोडून टाकले. तेव्हा रक्ताने माखलेला तो जमिनीवर पडला. त्यावेळी रघुत्तमांना आलिंगन देऊन सीतेने त्यांची मोठी प्रशंसा केली. त्यावेळी देवसमूहाच्या प्रेरणेने आकाशात दुंदुभीचा नाद घुमू लागला. आनंदित झालेल्या अप्सरा नाचू लागल्या आणि हृष्ट झालेले गंधर्व आणि किन्नर गाऊ लागले. इकडे विराधाच्या मृतदेहातून अतिशय सुंदर आकार असणारा स्वच्छ वस्त्रे परिधान केलेला तापलेल्या सोन्याप्रमाणे असणाऱ्या सुंदर अलंकाराने सुशोभित असणारा आणि आकाशातील सूर्याप्रमाणे प्रकाशमान असा एक पुरुष समोरच प्रकट झाला. त्या पुरुषाने प्रभू श्रीरामांना प्रणाम केला आणि प्रसन्न चित्ताने स्तुती करीत म्हणाला, हे रामचंद्रा, तुम्ही साक्षात कृपामूर्ती आहात. प्रणाम करणाऱ्या जीवांचे दुःख तुम्ही हरण करता आणि त्यांच्या जन्ममरणाचा फेरा नष्ट करता, असे म्हणत वारंवार दंडवत करीत प्रभू रामांचा शरणागत होऊन तो म्हणू लागला. विराज म्हणाला, कमलपत्राप्रमाणे नयन असणारे हे रामा, विमल तेज असणारा मी एक विद्याधर आहे. विनाकारण रागावणाऱ्या श्री दुर्वासाने मला पूर्वी शाप दिला होता, आज मला तुम्ही शापातून मुक्त केले. आता तुम्ही माझ्यावर अशी दया करा की यापुढे संसाराच्या नाशाला कारण होणारे तुमच्या पदकमलांचे स्मरण मला सदा असू दे. माझी वाणी सतत तुमच्या नामाचे संकीर्तन करो. माझे कान तुमच्या कथामृताचे प्राशन करो. माझे दोन्ही हात तुमच्या चरणकमळांची पूजा करो आणि माझे मस्तक हे नेहमी तुमच्या पदयुगुलाला प्रणाम करीत राहो. तुम्ही भगवान आहात. विशुद्ध ज्ञान हे तुमचे स्वरूप आहे. तुम्ही तुमच्या स्वरूपातच रममाण होता. तुम्ही आपल्या भक्तांना रमविणारे आहात. तुम्ही सीतारूपी मायेने युक्त आहात. सृष्टी रचणारे ब्रह्मदेव तुम्हीच आहात. तुम्हाला माझा नमस्कार असो. हे रामा, तुम्हाला मी शरण आलो आहे. माझे तुम्ही रक्षण करा. हे रघुश्रेष्ठा, तुमच्या अनुज्ञेने मी देवलोकी जात आहे. तुमची माया मला आच्छादित न करो. तेव्हा विराधाने अशी प्रार्थना केल्यावर रघुनंदन प्रसन्न झाले आणि महाबुद्धिमान अशा रामाने आनंदाने विराधाला वर दिला. हे विद्याधरा, आता तू जा. मायेचे सर्व गुण आणि दोष तू जिंकून घेतले आहेस. ज्ञानी लोकात तू श्रेष्ठ आहेस. माझे दर्शन झाल्यामुळे तू ताबडतोब मुक्त झालायस. या लोकात माझी भक्ती दुर्लभ आहे, कारण ती निर्माण झाले की लगेच मुक्ती देणारी आहे. तू माझ्या भक्तीने संपन्न आहेस, म्हणून माझ्या आज्ञेने तू परमधामाप्रत जा. अशा प्रकारे श्रीरामाने अतिशय भयंकर राक्षसाचा वध केला, त्याला शापातून मुक्तीचे वरदान दिले आणि त्याला पुन्हा विद्याधराचे रूप देऊन टाकले. अशा प्रकारे लीला करणाऱ्या रामांची स्तुती करणारा माणूस सर्व इष्टपदार्थ प्राप्त करून घेतो. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमामहेश्वर संवादे अरण्यकांडे प्रथम सर्ग समाप्त.